सलग दुसऱ्या अंदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. श्रुती, श्रीकांत, जोनिता आणि ज्योतिका म्हणजे सगळेच आहोत आपण.
म्हणजे हे सगळं तू एकटाच आहेस, मी आहे म्हणून सगळ्यांची नावं घेतलीस.
तुम्ही श्रीकांतला संध्याकाळी एमएच 93.5 वर ऐकत असाल, खूप गोड मुलगा आहे. सकाळी सकाळी मात्र त्याचा मूड म्हणजे, माफ करा, तू म्हणत आता मी आहे श्रीकांत.
ही माझी सकाळ नाहीये, दिस इज माय लेट नाईट.
क्रँकी श्रीकांत, क्रँकी श्रीकांत.
तुझं नाव सांग.
जॉनी सरिता. तुझी काय मही, कारण साधारणतः 12 वाजेपर्यंत तू ऑफिस मध्येच असतोस ना.
तिची संध्याकाळी असते.
एक्झॅक्टली. पण नाही, माझी सकाळच आहे बाबा. सकाळी सकाळी उठून आपण जिमला जातो, वर्कआउट करतो, रनिंग करतो.
जिम म्हणजे श्रुती का सोनिया?
अरे श्रुती अर्थात. आणि मी ज्योतिका, मी फक्त खायला आली आहे. आय डोंट केअर अबाउट द टाइम.
बट मोर इम्पॉर्टंटली आपल्या बरोबर एक VIP आहे, तुझं नाव
रोहित भोसले.
रोहित,
जस्ट मी रात्री रेडिओवरती ऐकलं होतं की तुम्ही सकाळी सगळी टीम रेड एफ एमची येणार आहे कॅफे गुड लकला रेड एफ एमचा शिक्का अनाऊन्स करण्यासाठी. तर जस्ट मी पाहण्यासाठी आलो कार्यक्रम.
कुठून आहात?
पिंपरी चिंचवड.
पिंपरी चिंचवडवरनं तू आलास?
येस सर.
थँक्यू यार. मग मित्रा, काय खाणार आहे तू?
काही पण.
सकाळी फक्त चांगल्या मूडमध्ये मीच आहे असं मला एकंदरीत कळलेलं आहे. बाकी सगळे क्रँकी बेबी झालेत. 93.5 रेड एफ एम.